95 रेड एफएम वर 7:43 झाले. तर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. सगळ्यात आधी निखिल पाटीलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचा भाऊ त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवतोय, अभिषेक पाटील. हॅपी बर्थडे डिअर. सोबतच पूनमचा आला होता कॉल, तिच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे तिचं स्नेहा. स्नेहाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सोबतच कविता भट हिचा आला होता कॉल, तिच्या छोट्या भावाचा आज वाढदिवस असतो. रत्विक भट त्याचं नाव आहे. रत्विकला सुद्धा हॅपी बर्थडे. आणि मंगेशचा आला होता कॉल, त्याच्या बेस्ट फ्रेंडचा स्वप्नीलचा असतो आज वाढदिवस. हॅपी बर्थडे स्वप्नील. अक्षरा सांगते की तिच्या वडिलांचा आज वाढदिवस असतो, श्री दिनकरजी. त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत त्या सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत तुमच्यासाठी चार ट्रॅक्स येत आहेत. थोड्याच वेळात एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम.